शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट म्हणाला मित्रांनो देवाघरची लूट, देवाघरची लूट, तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट, या शेपटाचे कराल काय, या शेपटाचे कराल काय, गाय म्हणाली, गाय म्हणाली अशा अशा शेपटी नेमी वारी माशा, गाय म्हणाली अशा अशा शेपटी नेमी वारी माशा, घोडा म्हणाला,
घोडा म्हणाला याला धरीन त्याला धरीन, मीही माझ्या शेपटीने असंच करीन असंच करीन,
कुत्रा म्हणाला, कुत्रा म्हणाला खुशीत येईन तेव्हा शेपूट हलवीत राहीन, खुशीत येईन तेव्हा शेपूट हलवीत राहीन, मांजरी म्हणाली, मांजरी म्हणाली नाही ग बाई कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही, खूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन, माकड म्हणाले
कधी वर कधी गुडी, कधी वर कधी गुडी, शेपटी वर मी मारी उडी, शेपटी वर मी मारी उडी,
मासा म्हणाला, मासा म्हणाला शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात ओहत राहीन प्रवाह, ओहत राहीन प्रवाह, कांगारू म्हणा, शेपूट म्हणजे पाचवा पाय, शेपूट म्हणजे पाचवा पाय, मोर म्हणाला, मोर म्हणाला पीस पीस फुलवून धरीन मी धरीन, पीस पीस फुलवून धरीन मी धरीन, आपले शेपूट झडून जाईल।